महात्मा आपल्याला सांगतात की जीवनामध्ये जर शांती हवी आहे, प्रेम हवं आहे, सुख हवं आहे, तर आपण कधीही मृत्यूच्या भयाने घाबरून जाता कामा नये, परंतु त्याची तयारी जरूर केली पाहिजे. असं नाही की आजारी पडलो तर औषध उपचार नाही करायचे, ते जरूर करा, परंतु जो वेळ असेल आपला मृत्यूचा त्यावेळेला सदैव तयार राहा, तत्परतेने तयार राहिलं पाहिजे, म्हणजे कधीही आपल्याला दुःख वाटलं नाही पाहिजे. आपल्याकडे जर पुण्याची पुंजी जमा असेल, चांगल्या सत्कर्मांची पुंजी जमा असेल, तर मग आपल्याला कधीही भीती वाटणार नाही. कधीही आपल्या मनामध्ये आपल्याला असं वाटणार नाही की माझा मृत्यू आला तर मी घाबरून जाऊ. नाही, मृत्यूदेवाचं वरण करा, अर्थात आपल्याला त्याच्या सामोरी गेलं पाहिजे. परमेश्वर आपल्याला सांगतात की आपण जीवनामध्ये नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला परमेश्वराने जी तारीख दिली आहे ती मला जायचं आहे. त्याच्यासाठी मला आपल्या चांगल्या कर्मांना जमा केलं पाहिजे. मला चांगले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे, कारण की मृत्यू हा अटळ असतो. तुम्ही त्याला कितीही चुकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो आपल्या मागोमाग येतच असतो. आपण त्याला कधीही टाळू शकत नाही. एकदा एक मनुष्य होता, तो आपल्या शेतच्या दुकानामध्ये इमानदारीने काम करत होता, चांगलं काम करत होता. एक दिवशी शेतने त्याला बाजारामध्ये पाठवलं आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला तिथे बाजारामध्ये लांबून यमराज दिसतो. तो यमराजाला पाहिल्यानंतर त्याला खूप भीती वाटते. तो दुकानात आल्यानंतर आपल्या शेठला सांगतो की महाराज, मी यमराजाचं दर्शन केलं आहे, मला खूप भीती वाटते, मी आज रात्री आत्ताच्या आत्ता माझ्या दुसऱ्या गावी जातोय. तुम्हाला जर कोणी विचारलं तो कुठे गेला आहे तर तुम्ही सांगू नका. आणि म्हणून तो व्यक्ती आपलं जे काही सामान होतं ते आपल्या पिशवीत भरतो आणि त्याच्या गावी जातो. त्याच्या गावी गेल्यानंतर तिथे तो पोहोचतो आणि दुसऱ्या दिवशी शेठला बातमी मिळते की आपला नोकर वारला आहे. त्यावेळेला शेठ आपल्या यमराजाला विचारतो की अरे यमराजा, तो तुझ्या भीतीमुळे गावी गेला होता आणि तू त्याला पुन्हा तिथे जाऊनही घेऊन गेला, हा काय प्रकार आहे? तेव्हा यमराज त्याला म्हणतो की बघा, त्याचा मृत्यू त्याच गावामध्ये त्याच जागेला होणार होता, मी तर काही केलं नाही, उलट मी विचार करत होतो की याला कसं त्याच्या गावी न्यावं, कारण की याचा मृत्यू तर त्याच्या गावीच आहे. परंतु मी फक्त त्याच्या समोर उभा राहिलो. अर्थात ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी ज्या गोष्टीने होणार असतो तिथेच होत असतो. मृत्यू हा अटल आहे, त्याला कोणीही टाळू शकत नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नेहमी मृत्यूच्या सामोरी गेलं पाहिजे. मृत्यू कितीही कधीही येऊ शकतो. आपण ईश्वराच्या ध्यानामध्ये जर राहिलो, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जर आपण राहिलो, तर आपल्याला मृत्यू देवता कधीही त्रास देत नाही. ईश्वराच्या आठवणीमध्ये परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये राहून आपल्याला मृत्यूचं वरण करायचं आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की हे माझ्या मुलांनू, तुम्ही ह्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये तर येणारच आहात. कुणीही ह्या जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटू शकत नाही. प्रत्येक मनुष्याचं जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे. आपण फक्त ईश्वराच्या नामस्मरणामध्ये राहून आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे. आणि परमेश्वराच्या आठवणीत राहून कर्तव्य जर केले तर आपलं जीवन खरोखर महान, श्रेष्ठ आणि दिव्य बनलं जातं. तर असं जीवन घडविण्यासाठीच परमात्मा ह्या पृथ्वी तलावरती आलेले आहे. परमात्मा आपल्याला सांगत आहे की हे माझ्या मुलांनो, तुम्ही आपलं जीवन दिव्य बनवा, श्रेष्ठ बनवा, उच्च जीवन बनवा आणि हे उच्च जीवन तुम्हाला देवता पद प्राप्त करणार. त्यानंतर आपण मेल्यानंतर मनुष्यच बनत असतो. कधीही आपण मेल्यानंतर पशु बनत नाही. मनुष्य मेल्यानंतर मनुष्यच बनतो, पशु मेल्यानंतर पशुच बनत असतो. फक्त एवढा अंतर असतो, आपले जसे कर्म असतील तसा आपल्याला त्या घरामध्ये जन्म मिळतो. जर आपले कर्म वाईट असतील, जर आपले कर्म दुसऱ्यांना दुःख देणारे असतील तर आपल्यालाही पुढच्या जन्मी अशाच घरी जन्म मिळतो जिथे आई वडील दुःखी आहेत, आपणही दुःखी आहोत किंवा जन्मल्या जन्मला काही ना काही रोगाने आपलं शरीर ग्रस्त मिळतं. अर्थात आपल्या शरीरामध्ये कुठला ना कुठला रोग आपल्याला प्राप्त होतो. म्हणून बघा, काही काही मुलं जन्मल्या जन्मल्याच आंधळे असतात. काही मुलं जन्मतात ते मुके आणि बहिरे असतात. काही मुलं अशी असतात की जन्मल्यावरतीच अशा घरी जन्म घेतात की जन्मतात गोल्डन स्पून इन माउथ, सोन्याच्या चमच्याने दूध पितात. म्हणजे बघा, आपल्या कर्माच्या आधारे आपण आपल्या जीवनामध्ये पुढचा जन्म प्राप्त करत असतो. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्ती होईल. कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागत असतं. कितीही जरी आपण काही केलं तरी सुद्धा आपल्याला कर्माचं फळ हे प्राप्त होत असतं. म्हणून परमात्मा सांगतात, शिव परमेश्वराची वाणी आहे की हे मानवा, तू श्रेष्ठ कर्म कर. हसते हसते जग आणि मरतानाही तू हसत हसत मर. अर्थात जीवनामध्ये खुशी, आनंद, प्रेम याचा प्राप्ती करण्यासाठी तू सर्वांना सुख दे, सर्वांच्या मनातल्या भावनांना जाण. बघा, आपण जर सर्वांच्या मनातल्या भावना जाणल्या तर आपलं जीवन खरोखर महान बनेल. सर्वांच्या मनातल्या भावनांना आपण ओळखलं तर आपलं जीवन शांतमय बनू शकेल. ह्यासाठी आपण आपल्या जीवनाला आनंदमय बनवलं पाहिजे. आपण आपल्या जीवनाला सुखमय बनवलं पाहिजे. असं सुखमय जीवन जगण्यासाठी परमेश्वर येऊन ही जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवतो. म्हणून परमात्मा म्हणतात की मृत्यू आणि जन्म हा अटळ आहे. जन्म आणि मृत्यू, मृत्यू आणि जन्म हे एकामागून एक येत असतात. परंतु आपण सदैव परमेश्वराच्या आठवणीत जर राहिलो तर परमेश्वराच्या आठवणीने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आपल्याला प्राप्त होत असते. आणि जिथेही सुख शांती प्राप्त होण्यासाठी आपण नेहमी एक अभ्यास केला पाहिजे की मी शरीर नाही, मी एक आत्मा आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. अशरीरी आहे. आपल्याला या शरीरापासून भिन्न समजलं पाहिजे, चैतन्य समजलं पाहिजे, वेगळं समजलं पाहिजे. जर आपण स्वतःला या शरीरापासून वेगळं समजलो, भिन्न समजलो, तर मग आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीचं भय वाटणार नाही. कारण की आत्मा तर कधी मरतच नाही. आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. आत्मा ही परमेश्वराची संतान आहे. आत्मा आणि परमेश्वराचे सदैव ही साथ आहे. ईश्वराचा साथ आपल्याला सदैव राहतो म्हणजे आपलं जीवन यशस्वी बनते. आणि हे यशस्वी जीवन सदैव आपल्याला सुख देत असते. म्हणून परमात्मा सांगतात की तुम्ही स्वतःला आत्मा समजा. शुभ भावना, शुभ कामना हे एक जीवनामधलं खरं भांडवल आहे. आणि ह्या भांडवलाने आपण सर्वांना सुख देऊ शकतो. म्हणून परमेश्वराने शुभ भावना, शुभ कामनाचं आपल्याला जे भांडवल दिलं आहे ते आपण सर्वांच्या उपयोगामध्ये आणलं पाहिजे. जेवढं जेवढं आपण सर्वांच्या उपयोगामध्ये हे भांडवल आणू तेवढं तेवढं ते वाढत जाईल. म्हणूनच बघा, जे पूर्वीचे सिद्धी पुरुष होते ते सिद्धी पुरुष आपल्या शुभ भावना, शुभ कामनाने सर्वांच्या उपयोगी पडत होते. शुभ भावना, शुभ कामनाने ते सर्वांचे मन जिंकून घेत होते. ते कधीही कुणाला दुःख देत नव्हते. आणि ही जी शुभ भावना, शुभ कामना आपण व्यक्तींवरती पण करू शकतो, त्याचप्रमाणे पशु पक्षींवरती सुद्धा आपल्या शुभ भावना, शुभ कामनाचा प्रभाव पडत असतो. आपल्या शुभ भावना, शुभ कामनांचा व्यक्तींवर कसा प्रभाव पडतो आपल्याला माहिती असणार. ज्यावेळेला आद्य शंकराचार्य होते, ते शंकराचार्य रस्त्याने एकदा जात होते जंगलामधनं, तर त्यांच्या समोर एक शेर येतो आणि त्यांना नतमस्तक करतो. तर ही कशाची विजय आहे? ही विजय आहे त्यांच्या शुभ भावना, शुभ कामनाची. म्हणून पूर्वीच्या काळी आश्रमाच्या आवती भोवती गुरु महाराजांच्या आजूबाजूला वाघ, सिंह, मांजर, कुत्रा सर्व एकत्र येऊन बसत असत. म्हणून दत्तगुरूचा जर आपण फोटो पाहिला तर त्यांच्या आजूबाजूला वाघही आहे, सिंहही आहे, कुत्राही आहे आणि छोटे मोठे प्राणी सुद्धा आहे. कारण की त्यांच्या शुभ भावनेचा प्रभाव पशु पक्षींवरती सुद्धा पडतो. त्याचप्रमाणे आपल्या शुभ भावना शुभ कामनांचा प्रभाव आपल्या झाडा झुडपांवरती सुद्धा पडत असतो. अर्थात झाड झुडपांवरती पण शुभ भावनेचा प्रभाव पडल्याने ती झाड वाढतात. आपण घरामध्ये दोन झाड लावा आणि त्या दोन कुंड्यांना वेगवेगळं ठेवा. एका कुंडी जवळ जाऊन रोज तुम्ही शिव्या द्या, त्यांच्यावर क्रोध करा, त्या झाडावर ते झाड काय करतं ते बघा. आणि दुसरं जे झाड आहे तेच झाड, सेम प्रकार तेच आहे आणि त्या झाडासमोर तसेच कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि त्या झाडासमोर सुंदर गाणं म्हणा, त्याला प्रेमाने हात फिरवा आणि त्या झाडाशी गोड बोला, त्याच्यासमोर चांगले गीत गा. एक महिन्यानंतर तुम्हाला अंतर दिसेल की ज्या झाडासमोर तुम्ही शिव्या दिल्या होत्या, क्रोध केला होता, रागवले होते, त्या झाडाची वाढ खुंटलेली दिसेल. ते झाड चवटवीत दिसणार नाही, परंतु ज्या झाडासमोर आपण गाणं म्हटलं, त्याला शुभ भावना शुभकामना दिल्या, ते झाड तुम्हाला टवटवीत दिसणार आणि त्याचे फळ सुद्धा सुंदर आलेले दिसणार आणि ते झाड सुखदायी बघितल्याबरोबर आनंद देणार असणार. म्हणजे शुभ भावना प्रत्येक वस्तू, व्यक्ती, वैभव, पदार्थ सर्वांवरती शुभ भावनेचा प्रभाव पडत असतो. आपल्या पंच तत्वांवरती सुद्धा शुभ भावनेचा प्रभाव पडत असतो. म्हणून आजपासून आपण जीवनामध्ये सदैव शुभ भावना शुभ कामना ठेवूया आणि आपलं जीवन चांगलं, शांत, मधुर, श्रेष्ठ बनवूया. ओम शांती.
Thank you. टीव्हीवर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुती ब्रह्माकुमारी।